नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या चर्चेला उत्तर देणार आहेत. कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं. भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मुदतवाढ दिली. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसंच सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल. मुंबई महानगरपालिकेचं 2025-26 या वर्षासाठी 74,427 कोटी रुपयांचं आणि 60,65,00,000 रुपये शिलकीचं अंदाजपत्रक आज सादर झालं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्यापुढे ते सादर केलं. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक 61 पदकांची कमाई केली आहे. त्यात 15 सुवर्ण, 26 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं 3रं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेनादल संघ आहे. मुंबई शेअर बाजारात आज दिवसभरात 1,397 अंकांची वाढ झाली आणि तो 78,584 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 378 अंकांची वाढ नोंदवत 23,739 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.